पाठ्यपुस्तक पाठ दोन कार्यक्षेत्र दोन शहरातील उद्योग विश्वाचे चित्र तीन तीन दिवस झाले कामाच्या बाई येत नाहीयेत. शी वैताग नुसता.
त्यात वैतागाला काय झालं एवढं?
अरे काय झालं म्हणजे काय, कामं कोण करणार घरातली? कपडे साठले ढिगभर, खुर्च्या टेबल कपाट सगळं धुळीनं भरलंय. हे बघ पाय किती काळे झालेत, तीन दिवसांपासून फरशी पुसलेली नाहीये. कालपासून जेवायला तर आम्ही बाहेरच जात आहोत.
बाहेर का?
घरी जेवायचं म्हणजे स्वयंपाक करावा लागतो, मग भांडी घासा, ती जागेवर पालथी घाला, ओटा धुवा पुसा, हट. त्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं.
किती दिवस येणार नाहीयेत बाई?
काय माहीत, आजारी आहे म्हणून निरोप आलाय. खरं की खोटं कोणास ठाऊक.
किती पगार देता का तुम्ही त्यांना?
तुझा सूर कळतोय मला, पण महिन्याचे चांगले 1200 रुपये देतो आम्ही.
हो का? मग तूच का नाही करत सगळं घरकाम?
दीप्या,
तूच म्हणालीस ना की पगार चांगला देतो आम्ही, मग तेवढ्या चांगल्या पगारात तू कर ना घरकाम.
मी खरकटी भांडी घासू, संडास बाथरूम धू, डोकं ठिकाणावर आहे का?
का घाण वाटते, भांडी खरकटी कोणामुळे होतात? संडास बाथरूम घाण कोण करतं बाई? साठलेले कपड्यांचे ढीग कोणाच्या कपड्यांचे असतात? आणि मी दुसऱ्यांच्या घरातली कामं कर असं तर म्हटलं नाही ना. माझं तर म्हणणं आहे की घरातल्या प्रत्येकानं आपापलं काम केलं तरी प्रश्न सुटेल. काय असतं श्रुती, आपल्याला उत्तम सेवा हवी असते, तीही कमी पैशात हवी असते, पण सेवा करणारा नको असतो. बरोबर आहे ना?